नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. जिल्हो पंचायत वेंचणुके खातीरचो निकाल जाहीर झालो. दोनूय जिल्ह्यात भाजपाक स्पष्ट बहुमत मेळ्ळां. गोंयच्या मतदारांनी उत्तर तशेंच दक्षिण गोंयांत भाजपाच्या आनी युतीच्या उमेदवारांक जैतिवंत केल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयच्या मतदारांचे उपकार मानल्यात. सर्वांगीण उदरगत करपा खातीर भाजपाचे डबल इंजिनाचे सरकार याफुडे लेगीत अशेच नेटान काम सुरू दवरतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. भाजपान 40 भाजपाचे आनी युतीचे 3 अशे एकूण 50 43 उमेदवार उभे केले. कांय कडेन जर आमी हारल्यात थंय आमी कमी पडले, खूब कमी मार्जिनान आमी सुवातीचेर हारल्यात, मात थंय परत भाजपा घटमूट करपाक पक्ष काम करतलो अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां.
गोंयच्या ग्रामीण भागांतल्या सगळ्या मतदारांचे हांव आभार व्यक्त करतां की परत एकदा तांच्यांनी एनडीए सरकाराचेर तांच्यांनी आपलो विश्वास दवरलो, भारतीय जनता पार्टीचेर तांच्यांनी विश्वास दवरलो, डबल इंजीन सरकाराचेर तांच्यांनी विश्वास दवरलो, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचेर तांच्यांनी विश्वास दवरलो आनी आमच्या डबल इंजीन सरकाराक परत एकदा बहुमत दिले.
पणजे भाजपाच्या मुख्यालयात झाल्या पत्रकार परिषदेक राज्यसभेचे खासदार सदानंद शेट रानावडे, प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो, भाजपाचे फुडारी विनय तेंडुलकर हजर आशिले. दक्षिण गोंयात लेगीत भाजपाक मतदारांचो बरो प्रतिसाद मेळ्ळा, जाल्यार मतदारांनी काँग्रेसीक न्हयकारल्या. मशिनात घोळ करून व्होट चोरी करून भाजपा जिखता असे म्हणीत आरोप करपी विरोधकांक जिल्हा पंचायत वेंचणुकेत बॅलेट पेपरात वेंचणूक घेऊन भाजपान पारदर्शकतेन आणि लोकांच्या विश्वासाचेर भाजपा पात्र थारल्यात असे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हळां. गोंय सुशासना वांगडा पुरोगामी राजकारणा वांगडा उभे आसा. जिल्हो परिषदेच्या वेंचणुकेत भाजपा एमजीपी युती परिवाराक भरभरून आदार दिल्या खातीर गोंयातल्या भाव भयणींचे हांव उपकार मानता. हाका लागून गोंयच्या उदरगती खातीर आमच्या यत्नांक चड बळगे मेळटले. ह्या सोबीत राज्यातल्या लोकांची सपनां आनी आकांक्षा पुराय करपाक आमी कटिबद्ध आसात. आमच्या मेहनती एनडीए कार्यकर्त्यांनी तोखणायचे काम केलां, जाका लागून हो निकाल मेळ्ळा अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संदेशात म्हळां. ह्या वेंचणुकेचो सविस्तर निकाल असो आसा. श्रीकृष्ण हरमलकार, राघोबा कांबळी, महेश्वर गोवेकर, नारायण पालयेकार, फ्रिंझिलिया रॉड्रिक्स, अमित आसनोडकार, रेश्मा बांदोडकार, संदीप साळगांवकार, रघुवीर कुंकळेकार, गौरी कामत, सिद्धेश नायक, पद्माकर मळीक, महेश सावंत, कुंदा मांद्रेकार, सुधाकर नायक, नामदेव चारी, निलेश परवार, प्रेमनाथ दळवी, समीक्षा नायक, प्रितेश गांवकार, पुनम सावंत, गौरी शिरोडकार, मोहन गांवकार, रुपेश देसाय, राजश्री गांवकार, सिद्धार्थ गावस देसाय, अंजली वेळीप, अजिता लोलयेकार आनी सुनील गांवस, गणपत नायक, तारा हडफडकार, आदिती गावडे, मेरी उर्फ मारिया मेनेझीस, निलेश कांबळी, एंथनी ब्रागांझा, जुलियो फर्नांडीस, लुईजा रॉड्रिगीज, फ्लोरियानो फर्नांडीस, संजय वेळीप, एस्ट्रा डिसिल्वा, मालिफा कार्दोज, सुमित्रा पागी, एस्पेरेन्सा ब्रागांझा आनी तृप्ती बकाल, इनासियो पिंटो, आंतोनियो फर्नांडीस हे जैतिवंत जाल्यात. विकसित भारत रोजगार हमी आनी आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जीर आमची विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंजुरी दिल्या. संसदेन हे विधेयक हालीच सोपिल्ल्या शिंयाळी अधिवेशना वेळार मंजूर केल्ले. हो कायदो विकसित भारत 2047 राष्ट्रीय दृश्टीकोणा कडेन सुसंगत आनी ग्रामीण विकासाची चौकट स्थापित करपाचो यत्न करता. गोंयच्या न्यायालयान बर्च बाय रोमियोलियन नायट क्लबाचे धनी सौरभ लुथ्रा आनी गौरव लुथ्रा हांच्या आड पुलीस कोठडी 5 वाढयल्या. ह्या म्हयन्याच्या 6 क्लबात व्हडा प्रमाणात लागिल्ल्या उज्यात 25 मरण आयिल्ले. ह्या घडणुके उपरांत हे दोग भाव थायलंडाक पळून गेले आनी 17 त्या देशांतल्यान तांकां परत हाडले. ह्या क्लबाचो आनीक एक मालक अजय गुप्ता हाका पुलिसांनी ताब्यात घेवपाची मागणी करूंक नाशिल्ल्यान न्यायालयान ताका न्यायालयीन ताब्यात दवरला. आतां मेरेन 8 अटक केल्या, जाल्यार पुलिसांनी युनायटेड किंगडमात पळून गेल्ल्या आरोपी ब्रिटीश नागरीक सुरेंद्र कुमार खोसला हाच्या आड ब्लू कॉर्नर नोटीस जारी करपाची प्रक्रिया सुरू केल्या. बायलांच्या क्रिकेटात भारत आनी श्रीलंका हांच्या मदीं जावपी 5 मालिकेचो दुसरो T20 खेळ आयज विशाखापट्टणमात जातलो. ह्या मालिकेत येजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर हांच्या फुडारपणा खाला आशिल्ल्या भारतीय पंगडान विशाखापट्टणमात जाल्ल्या पहिल्या T20 सर्तीत श्रीलंकेक 8 हारायले. पणजे वेळच्या नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32.6 आनी किमान 19.4 नोंद जाला. राज्यात वातावरण सुक्या निवळ आसतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.